हॅलो
नमस्कार,
सर, माझं
मी
पेमेंट झालेलं आहे पण मग त्या एटीएममधनं कॅश नाही आलेले बाहेर.
मला दिसत आहे की तुमचा डॉकेट नंबर 8-6-5-9-2-2 तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे. तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा. 48 तासानंतर
पेमेंट ऑटोमॅटिकली रिटर्न होणार का बँकमध्ये?
होय, तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील.
जमा होतील ना सर? दुसरा काही पर्याय नाही का? आता सध्या इमर्जन्सीला पैसे हवे आहेत आम्हाला.
मला समजते की तुम्हाला तातडीने पैसे हवे आहेत, पण आरबीआयच्या नियमानुसार रिफंड प्रक्रिया होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात. तुम्ही एटीएम आयडीसह तुमच्या बँकेशी संपर्क साधा. त्यांना तुमची परिस्थिती सांगा. त्यांच्याकडून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.
बर, जो बोल त्या मायचा पता.
मला समज